आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जर्नी टुवर्ड्स विकसीत भारत अ पोस्ट युनियन बजेट 2024-25 कॉन्फरन्स या परिषदेच्या उक्तावण अधिवेशनात उलोवप करतले. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना हांणी दिल्लीतल्या आयएएस कोचिंग सेंटरांत जीव वगडावपी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांक 10,00,000 रुपयांची अर्थिक मजत दिवपाची घोषणा केल्या. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांनी नव्या तंत्रगिन्यानाचो वापर करून आतंकवादी गटांचेर आंतरराष्ट्रीय कारवाय करपाची मागणी केल्या. भारतान 9 टन वैजकी पुरवण आशिल्ली मानवतावादी मजत हैतीक धाडल्या. आयज सांजे 7 वरांचेर भारत आणि श्रीलंकेमधीं तिसरी आणि निमाणी T20 मॅच श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जर्नी टुवर्ड्स विकसीत भारत अ पोस्ट युनियन बजेट 2024-25 कॉन्फरन्स या परिषदेच्या उक्तवण अधिवेशनात उलोवप करतले. भारतीय उद्देग संघटनेन म्हणजेच सीआयआयन ही परिषद घडोवन हाडल्या. वाडी खातीर सरकाराची मुखावेली नदर आणि ह्या वावरांत उद्देगाची भूमिका हांची रुपरेखा सादर करपाचो हे परिषदेचो हेत आसा. उद्देग सरकार राजनयिक व्यक्ती थिंक टँक आणि हेरांमधले 1,000+ चड व्यक्ती हे परिषदेक व्यक्तिगत रितीन हाजीर रावपाचे आसात जाल्यार जायते जाण देश विदेशांतल्या वेगवेगळ्या सीआयआय केंद्रातल्यान परिषदेंत वांटेकार जातले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतल्या आयएएस कोचिंग सेंटरांत हुंवार आयिल्ल्या घडणुकेन जीव वगडावपी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांक 10,00,000 रुपयांची अर्थिक मजत दिवपाची घोषणा दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना हांणी केल्या. दिल्लीच्या पोरण्या राजेंद्र नगरांतल्या कोचिंग सेंटराच्या तळघरांत शेनवारा उदक भरिल्ल्यान आयएएस शिकपी 3 विद्यार्थ्यांक मरण आयलें. क्वॉड विदेश वेव्हार मंत्र्यांनी नव्या तंत्रगिन्यानाचो वापर करपाची शिटकावणी दिल्या आणि लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद तशेंच अल कायदा आणि इस्लामिक स्टेट संघटनेसयत संयुक्त राष्ट्र संघटनेतल्या नोंदणीकृत आतंकवादी गटांचेर आंतरराष्ट्रीय कारवाय करपाची मागणी केल्या. काल टोकियोन चालले बसके उपरांत संयुक्त निवेदनात क्वॉड मंत्र्यांनी आतंकवादी हेतू खातीर नव्या तंत्रगिन्यानाचो वापर केल्ल्यान जावपी धोको आडवपा खातीर आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक भागीदारांक येऊन वावुरपाक कटिबद्ध आसात असे सांगला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर अमेरिकेचे विदेश सचिव एंटनी ब्लिंकन आणि ऑस्ट्रेलियेचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे योको कामिकावा हांणी संयुक्त राष्ट्र संघटनेतल्या सगळ्या आतंकवादी गटांचेर एकवटीन कारवाय करपाचो उलो मारला. 26/11 मुंबय आणि 2016 वर्साच्या पठाणकोट आतंकवादी हल्ल्याचो उगडास करून या हल्ल्याच्या गुन्यांवकारांक कळाव करिनासतना न्यायालयान हाडपाचो उलो ताणी मारला. भारतान 9 टन वैजकी पुरवण आशिल्ली मानवतावादी मजत हैतीक धाडल्या. ही मजत काल नवी दिल्लीतल्या पोर्ट ओ प्रिन्साक धाडली. तातून रगत घालपाक गरजेची वस्तू इम्युनो हेमेटॉलॉजी खातीर अभिक्रिया रॅपिड चाचणी आणि एलिझा आणि हेर मजतीचो आस्पाव जाता. केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी काल दिल्लीच्या आयआयटी आयडियाज फॉर लाईफ हाचे उक्तावण केलें. पर्यावरणाक अनुकूल जिने पद्धतीकडेन संबंधित बदल घडोवन हाडटा त्या वस्तू आणि सेवाविशीच्या नवकल्पनांक ऑनलाईन आमंत्रण दिवपा खातीर आयडियाज फॉर लाईफ सुरू केला. हे वरवी विद्यार्थी संशोधन तज्ञ प्राध्यापक आणि नवनिर्माण करप्यांक तांच्यो अभिनव कल्पना मांडपाक उलो मारला. या कार्यावळीत मार्गदर्शन करताना मंत्री यादव हांणी विद्यार्थी प्राध्यापक आणि संशोधन अभ्यासकांक मिशन लाईफाच्या जागतिक उपक्रमांत आपली अभिनव कल्पना दिवपाक प्रोत्साहन दिवप आणि प्रेरित करप हो या उपक्रमाचो हेत आसा असे सांगले. पर्यावरणाक समर्पित आशिल्ल्या जागतिक चळवळींत वाटो घेवपाची ही एक संद आसा असे ताणी सांगले. लोकांनी आपले विचार ideasforlife.nic.in या संकेतथळात धाडू येता. या कार्यावळीत मंत्रालयातले राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग आणि हेर मानेस्तुई हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात. उडान येवजणेखाला देशान 13 हेलिपोर्ट आणि 2 उदका विमानतळ सयत 85 विमानतळांक जोडपी वट्ट 589 मार्ग सुरू केल्यात. हे नागरी विमानाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहल हांणी राज्यसभेन बरयल्ल्या जापांत सांगला. देशभरांत 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ स्थापन करपा खातीर केंद्र सरकारान इन प्रिन्सिपल मान्यताय दिल्या अशें तांणी सांगले. तातूंतले 12 ग्रीनफिल्ड विमानतळ फाटल्या 10 वर्सांत सुरू जाले. भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पांतल्यान 1477 यात्रेकरूंचो आनीक एक पंगड जम्मूच्या काश्मीर देगणांत वचून अमरनाथ तीर्थयात्रा करपाक भायर सरलो. आयज सकाळी यात्रेकरू 52 गड्यांनी बेस कॅम्पांतल्यान भायर सरले. ह्या बॅचींत 1142 दादले, 254 बायलो, 3 भुरगीं, 66 साधू आनी 12 साधवींचो आसपाव आशिल्लो. ह्या यात्रेकरू मदले 377 बालटाल बेस कॅम्प आनी 1100 पहलगम बेस कॅम्पाक गेल्यात. अमेरिकेंतल्या आनी ताचे भायर आशिल्ल्या फुडाऱ्यांनी काल व्हॅनेझुएलाच्या वेंचणूक प्राधिकरणान राष्ट्रपती निकोलस मादुरो हांणी तिसरी कार्यकाळ जिखल्या अशें जाहीर केल्ल्याक साप दिली. हुस्को उकतायतना अमेरिकेचे विदेश सचीव अँटनी ब्लिंकन हांणी जाहीर केल्ल्या निकालान व्हॅनेझुएलाच्या लोकांची खरी इत्सा वा मतां दिसनात अशें सांगले. वेंचणुकेंतल्या अनियमिततायेच्या आरोपांमदीं अमेरिकेच्या प्रशासनान व्हॅनेझुएलाच्या वेंचणूक प्राधिकरणान राष्ट्रपती निकोलस मादुरो हांणी आनीक 6 वर्सांचो काळ मेळयलो असो दावो पुरावो करपा खातीर सविस्तार मतदान डेटा जाहीर करचो असो उलो मारला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 ते 4 दिसां खातीर वायव्य भारतांतल्या चडशा वाठारांनी पावसाची परिस्थिती चालूच उरपाची सांगल्या. फुडल्या 4 दिसांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगित, बाल्तिस्तान, मुजफ्फराबाद, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आनी अस्तंत राजस्थानान व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडल्या कांय दिसां खातीर अस्तंत मध्य दक्षीण उदेंत आनी ईशान्य भारतांत व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्यान सौराष्ट्र, कच्छ, कोंकण, गोंय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आनी ओडिशा हांगा फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखे मेरेन एकसुरे सुवातेर पावसाची शक्यताय आसा अशें कळयलां. अमेरिकेच्या संघराज्य सरकाराचे वट्ट भौशीक रीण पयल्याच खेपे $35 ट्रिलियन परस चड जाला अशें फाटल्या सप्तकाच्या निमाणे कडेन नोंद जाल्ले. दर एका वेवसायीक दिसाच्या निमाणे डेटा फाटल्या वेवसायीक दिसाचो डेटा सयत अद्यायावत करतात. फकत 7 म्हयन्या आदी अमेरिकेचे राष्ट्रीय रीण डिसेंबर 2023 हाच्या निमाणे कडेन $34 ट्रिलियन वयर गेले. ताचे 3 म्हयने आदी अमेरिकेन $33 ट्रिलियन पास करून इतिहासिक मार्गदर्शक तत्वाचेर पावले. श्रीलंके आड 3 मॅचीच्या T20 खेळा माळेंत भारत आदींच मुखार आसा. आयज सांजे 7 वरांचेर भारत आनी श्रीलंके मदीं तिसरी आनी निमाणी T20 मॅच श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात जातली. दुसऱ्या T20 मॅचीत भारतान जैत मेळयले आनी नव्या कर्णधार सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणाखाला ही खेळामाळ जिखली. ही खेळामाळ पयलींच हातान आशिल्ल्यान आतां निमाणी मॅच जिखून 3-8-0 अशें जैत साध्य करपाचो भारताचो हेत आसा. पॅरा स्विमर जिया राय ही इंग्लीश चॅनलांतल्यान येसस्वीपणान पळोवपी संवसारांतली सगळ्यांत तरणाटी आनी वेगान वचपी बायल थारल्या. इंग्लंडांतल्या एप्स क्लीफ ते फ्रांसांतल्या पॉइंट द ला कोट दिवन मेरेनचो 34 किलोमिटराचो दिव्यांग आसून लेगीत तिचो संवसारीक विक्रम थारलो. जिया राय हांकां जायते आंतरराष्ट्रीय आनी राष्ट्रीय पुरस्कार मेळ्यात. तातूंत प्रतिश्ठीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 आस्पाव जाता. इंग्लीश चॅनलाचेर आपलो अपवादात्मक जैत तिणे ऑटिझमाविशी जागृताय करपा खातीर समर्पित केला. मुंबयत सेवा दिवपी नौदलाच्या जवानाची ती धू. भारतीय नौदल आनी मुंबय मुखेल कार्यालय आशिल्ल्या अस्तंत नौदल कमांडन तिका ह्या पराक्रमाक परबी दिल्यात. भारतीय शूटर मनू भाकर आनी सरबजोत सिंग आयज पॅरीस ओलिंपिकांत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम सर्तीन भारताच्या दुसऱ्या पदका खातीर सर्त करतले. काल 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र पंगड सर्तीतल्या कांस्य पदकाच्या निमाण्या मॅची खातीर ही जोडी पात्र थारली. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्ली जर्नी टुवर्ड्स विकसीत भारत अ पोस्ट युनियन बजेट 2024-25 कॉन्फरन्स ह्या परिषदेच्या उक्तावण अधिवेशनात उलोवप करतले. दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना हांणी दिल्लीतल्या आयएएस कोचिंग सेंटरान जीव वगडावपी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाक 10 लाख रुपयांची अर्थिक मजत दिवपाची घोषणा केल्या. कोण विदेश वेव्हार मंत्र्यांनी नव्या तंत्रगिन्यानाचो वापर करून आतंकवादी गटांचेर आंतरराष्ट्रीय कारवाय करपाची मागणी केल्या. भारतान 9 टन वैजकी पुरवण आशिल्ली मानवतावादी मजत हैतीक धाडल्या. आयज सांजे 7 वरांचेर भारत आनी श्रीलंके मदीं तिसरी आनी निमाणी T20 मॅच श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात जातली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.